नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर नक्षलविरोधी अभियानात 23 नक्षलवादी ठार. अन्न प्रक्रिया उद्योगात विकासाच्या अनेक संधी, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं प्रतिपादन. येत्या 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. 19 वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा मलेशियावर अवघ्या 17 चेंडूत विजय. आणि नागपूर इथल्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय पेटंट. आता सविस्तर बातम्या. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर काल रात्री झालेल्या संयुक्त अभियानात 23 नक्षलवादी मारले गेले. कुलाडीघाट आरक्षित वनक्षेत्रात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड आणि ओडिशा पोलीस तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं. दरम्यान या कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी नक्षलवादाला हा आणखी एक मोठा प्रहार असल्याचं नमूद केलं. अन्न प्रक्रिया उद्योगात विकासाच्या अनेक संधी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी केलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचं पासवान यांनी म्हटलं आहे.
अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी मैं मानता हूं कि इस सेक्टर में अनंत संभावनाएं हैं आगे बढ़ाने को लेकर. प्रोसेस फूड की डिमांड ग्लोबली काफी बढ़ती जा रही है. पिछले एक दशक में भी अगर आप देखें तो जहां प्रोसेस फूड का एक्सपोर्ट मात्र 13.7% 13-14 में था, तो वहीं 2023-24 में अगर आप देखें तो 23.4% के आसपास ये वृद्धि हुई है. तो ये अपने में दर्शाता है कि इस मार्केट की, इस सेक्टर की संभावनाएं काफी हैं.
दरम्यान या परिषदेत भारतीय पॅव्हिलियनचं उद्घाटन आज झालं. चिराग पासवान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे या दालनाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी उपस्थित होते. दरम्यान राज्य सरकारने या परिषदेत आज 2 सामंजस्य करार केले. या दोन्ही करारातून सुमारे 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणं अपेक्षित आहे. जागतिक स्तरावर भारतानं एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे. राज्यघटनेने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिल्यानेच हे शक्य झालं असल्याचं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे. पाटणा इथं 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत शिंदे बोलत होते. लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांना अत्यंत महत्व आहे. सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO विकसित केलेलं प्रलय हे क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष 2 चित्ररथही या संचलनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या 160 सैनिकांची एक तुकडी आणि 190 जणांचं लष्करी बँड पथक सहभागी होणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेला उद्या 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत देशभरात 4 करोडहून अधिक खाती उघडली गेली आहेत. या योजनेत खातेधारकांना सध्या 8.2% इतका वार्षिक व्याजदर दिला जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात 50 लाख मतं कशी वाढली याची माहिती निवडणूक आयोग देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आंदोलन करून जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
19 वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं अवघ्या 17 चेंडूत यजमान मलेशियाचा पराभव करून इतिहास घडवला. क्वालालंपूर इथं झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मलेशियाचा संघ अवघ्या 31 धावात गारद झाला. भारताच्या वैष्णवी शर्मा हिनं आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 5 धावात 5 बळी घेत हॅट्रिक नोंदवली. मलेशिया संघानं दिलेलं हे आव्हान भारतीय संघानं सलामीवीर जी त्रिशाच्या 12 चेंडूत नाबाद 27 धावांच्या बळावर अवघी 2 षटकं आणि 5 चेंडूत बिनबाद 32 धावा करत विजय मिळवला. वैष्णवी शर्मा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेसोबत होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या संशोधनाचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत.
वाहन चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचं कुठे हा दुचाकी चालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र येत्या काही दिवसात हे हेल्मेट दुचाकीच्या डिकीमध्ये फोल्ड करून ठेवता येणार आहे. नागपूरचे डॉक्टर संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी फोल्डिंग हेल्मेटचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे हेल्मेट तयार करताना त्याची सर्व कार्यपद्धती आणि मजबूती नियमित हेल्मेटप्रमाणेच राहील याची काळजी घेण्यात येते. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेल्या या फोल्डिंग हेल्मेटसाठी डॉक्टर संजय ढोबळे आणि आदिती देशमुख या दोघांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालं आहे.
जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातले 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले. राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतल्या भाजप पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील सहकारी तसंच खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनानं प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 12,167 दूध उत्पादकांच्या खात्यात 15,08,00,000 रुपये अनुदान जमा झालं आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 13 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत जंत निर्मूलन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्या अनुषंगानं सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय पशूंना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून जंतनिर्मूलन औषधी द्यावीत असं आवाहन बीडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केलं आहे. आपल्या पशूंना लाळ खुरकृत लसीकरण करून घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याला जाण्याकरता नांदेड पाटणा नांदेड, औरंगाबाद पाटणा औरंगाबाद, काचीगुडा पाटणा काचीगुडा आणि सिकंदराबाद पाटणा सिकंदराबाद विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. 22 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान या गाड्यांच्या फेऱ्या होणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर नक्षलविरोधी अभियानात 23 नक्षलवादी ठार. अन्न प्रक्रिया उद्योगात विकासाच्या अनेक संधी, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं प्रतिपादन. येत्या 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. 19 वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा मलेशियावर अवघ्या 17 चेंडूत विजय आणि नागपूर इथल्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय पेटंट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10